पाण्यास बिलगले ऊन, पाण्यास बिलगले ऊन, रंग विखरून थिरकले मोर, शब्दांवर मुरडत हुरळत गेल्या मोरणीचा लयभार। अलवार फुलांची होरी, अलवार फुलांची होरी, राजस गोरी गहिना गौर, या कळ्या फुलांचे रंग नवे गर्भार।
ए, एकनाथ रावांची ती कविता आठवती का तुला?
कुठली?
मन चिंब पावसाळी झाडात रंगवले, घन गर्द सावल्यांनी आकाश वाकलेले। वा क्या बात है।
पाऊस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी,
शिडकाव संथ येता
झाडे निळी कुसुंबी। तळपायावर मेंदी ओली, तळपायावर मेंदी ओली, अनघड कुठल्या गाण्यामधली, मंद्र मदालस तिच्या निळ्या डोळ्यात भिरकली, लाल पाखरे नभाळ्यातली, थिरक बिथरली ती स्वर ओली, पैंजणातली हळवी बोली, तळपायावर मेंदी ओली, भिंतीवरला रंग बोली। तुझी एखादी कविता म्हण ना।
तू तलम अग्निची पात जशी दिन रात जळावी मंद, तू बंध मुक्त स्वच्छंद जसा रानात झरावे बंद, या अवघड वेळी नकोस बोलू तव ओठांची भाषा, या रानालाही कळते अफुली डोळ्या मधली भाषा, ही मखमालीची शेज सखे अन जळते दाहक अंग, ही रात चांदणी कोरत जाते प्रणया मधले रंग, तू अल्लड नवथर थरथर देही जसे थरथरे पाणी, त्या पाण्यावरला तरंग मियन भास वेगळा राणी, रानात बहर अंगात जहर धुंद फुंद ते श्वास, मीलनी मग्न ते सर्प जसे की ताकतात निश्वास, तू तलम अग्निची पात जशी दिन रात जळावी मंद, तू बंध मुक्त स्वच्छंद जसा रानात जरावे बंद।